हेलो पाटिल साहब नमस्कार।
हॅलो बोरसे सर बोलतात ना? सर नमस्कार, मी अमित बोलतो परामसे स्कीम आर्यवर्त प्रोजेक्ट मधून। तुम्ही आला होता ना आता मध्यंतरी आर्यवर्त प्रोजेक्ट परामसे स्कीम? हा हा, काय नाही सर, म्हटलं तुम्ही बघून गेला होतात ना, फॅमिलीला घेऊन येणार होता, तर उद्या जमेल का सर? हा आमचं संडे वर्किंग असतं म्हटलं।